नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यात जिल्हा राखीव दल विशेष कृती दलासोबत झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांसह सात नक्षलवादी मारले गेले. अबुजमाडच्या जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दलानं शोधमोहीम सुरू केल्यानंतर ही चकमक झाली. या ठिकाणाहून एक AK-47 आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा तसंच दारुगोळा जप्त करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या 7 तारखेला मतदान होणार आहे. या टप्प्यात उस्मानाबाद आणि लातूरसह राज्यातल्या 11 मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला असून सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक रॅली बैठका प्रचारसभा घेत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माढा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस इथं सभा घेतली. गेल्या 10 वर्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं केलेल्या कामांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिव आणि लातूर इथं प्रचारसभा होणार आहे. लातूर इथं सारोळा रस्त्यावर 40 एकर मैदानावर ही सभा होणार असून उन्हापासून बचावासाठी 2.5 लाख चौरस फूट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. धाराशिव इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयालगत असलेल्या 25 एकर क्षेत्रावर मोदींची सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या टप्प्यात राज्यातल्या धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतल्या 6 मतदारसंघांचा समावेश असून 3 मेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी आज अर्ज दाखल केला. उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड ईशान्य मुंबईतून संजय पाटील धुळे लोकसभा मतदारसंघातून शोभा बच्छाव तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर आज अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेनं उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षानं आज यासंदर्भातलं पत्रक जारी करून ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आज धुळे शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी वोट कर धुळे कर असं आवाहन करत पथनाट्य सादर करण्यात आलं. धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी नागरिकांना 100% मतदान करण्याचं आवाहन केलं. नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणालगत गंगाभरे गावात गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेल्या गाय उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची तब्बल 2,15,88,000 लिटरनं पाणी क्षमता वाढली आहे. आतापर्यंत 1,750 मोठे ट्रक आणि 199 ट्रॅक्टरच्या माध्यमातून 21,623 क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला. जलसमृद्ध नाशिक अभियानांतर्गत भारतीय जैन संघटना नाशिक मानव सेवा फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थांच्या पाठबळाच्या आधारे ही मोहीम राबवली जात आहे. धरणातून काढलेला गाळ आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोफत दिला जात आहे. नाशिक जिल्ह्यात चांदवडजवळ आज सकाळी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. बसचं टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यात भोकरहून नांदेडकडे जात असलेल्या भरधाव ट्रकनं 8 दुचाकींना उडवल्याची घटना आज सकाळी बारडजवळ घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. चीनमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारतानं इंग्लंडचा 5-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाचा सामना उद्या थायलंडसोबत होणार आहे. दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत होणाऱ्या बॅडमिंटन सामन्यांच्या सर्व 4ही प्रकारासाठी भारतीय बॅडमिंटनपटू पात्र ठरले आहेत. पुरुष एकेरीत HS प्रणॉय आणि लक्ष्य सेन, महिला एकेरीत PV सिंधू, पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्तो भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. भारत आणि बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघादरम्यान बांगलादेशात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ 1-0 आघाडीवर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.